आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या 7,600 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। पोषण आहाराअंतर्गत फोर्टिफाईड तांदळाच्या पुरवठ्याला केंद्र सरकारची मंजुरी। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात सलग 10व्यांदा रेपो दर 6.5% कायम। आणि यंदाचा रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार डेव्हिड बेकर, जॉन जम्पर आणि डेमिस हसाबीस यांना जाहीर। राज्यात गेल्या काही वर्षात विकासाचे अनेक प्रकल्प सुरू झाले आणि त्यातले अनेक पूर्ण झाले आहेत। यापूर्वी एवढा वेगवान विकास महाराष्ट्रानं पाहिलेला नाही असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। राज्यातल्या सुमारे 7,600 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आज प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ पद्धतीनं केली, त्यावेळी ते बोलत होते। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा हे मराठी माणसाचं स्वप्न नुकतंच केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साकार झाल्याचा उल्लेख त्यांनी केला। राज्यातल्या 10 वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं। ही महाविद्यालयं मुंबई, अंबरनाथ, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा आणि गडचिरोली इथं सुरू होणार आहेत। या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी MBBS अभ्यासक्रमाच्या जागा 900 वाढणार असून एकूण 35 महाविद्यालयात मिळून दरवर्षी 4,850 जागा उपलब्ध होणार आहेत। नागपूरच्या नवीन डॉ बाबासाहेब आंबेडकर विमानतळाचं आणि शिर्डीच्या नवीन एकात्मिक विमानतळ टर्मिनलचं भूमिपूजन तसंच भारतीय कौशल्य संस्था आणि विद्या समीक्षा केंद्राचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं। दूरदृश्य प्रणालीमार्फत झालेल्या या कार्यक्रमात विविध ठिकाणाहून विविध मान्यवर सहभागी झाले होते। राज्यपाल CP राधाकृष्णन मुंबईतून तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार रायगड जिल्ह्यातल्या माणगाव इथून कार्यक्रमात सहभागी झाले होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर इथून कार्यक्रमात सहभागी झाले। शिर्डी विमानतळावरच्या कार्यक्रमाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच विमानतळ प्राधिकरणाचे आणि इतर वरिष्ठ प्रशासकीय उपस्थित होते। या विमानतळाचं नामकरण साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असं झाल्याचं मंत्री विखे पाटील यांनी यावेळी जाहीर केलं। गडचिरोली, हिंगोली, भंडारा आणि इतर वैद्यकीय महाविद्यालयांच्या उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन ऑनलाईन पद्धतीनं संबंधित ठिकाणी करण्यात आलं। स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी वर्ग दूरस्थ पद्धतीनं कार्यक्रमाला उपस्थित राहिले। या कार्यक्रमांच्या बातम्या आमच्या संबंधित जिल्ह्यातल्या वार्ताहरांनी दिल्या आहेत। नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालय झाल्याबद्दल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर यांनी आनंद व्यक्त केला।
आजचा दिवस मोलाचा आहे, सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे। कित्येक वर्ष एक इच्छा होती नाशिकवासींना की आपल्याकडे एक वैद्यकीय महाविद्यालय असावं शासकीय, आणि ते आज शक्य झाले।
पोषण आहाराअंतर्गत फोर्टिफाईड अर्थात पौष्टिक तांदळाच्या पुरवठ्याला केंद्र सरकारनं आज मंजुरी दिली। मंत्रिमंडळ बैठकीनंतर नवी दिल्ली इथं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली। सिंधू संस्कृतीतलं प्राचीन बंदर लोथल इथं राष्ट्रीय सागरी वारसा संकुल विकसित करायलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। प्रसारमाध्यमांशी बोलताना वैष्णव म्हणाले की भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सागरी वारशाला जतन करण्याचा या प्रस्तावाचा उद्देश आहे। या संकुलात लाईट हाऊस संग्रहालयाचा समावेश असेल असंही वैष्णव म्हणाले। यासोबत राजस्थान आणि पंजाबच्या सीमावर्ती भागात 2,280 किलोमीटर लांबीच्या रस्ते बांधणीला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। या प्रकल्पासाठी 4,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे। या निर्णयामुळे रस्ते आणि दूरसंचार संपर्क, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षणासारख्या पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळेल असं अश्विनी वैष्णव म्हणाले। राज्याची आर्थिक परिस्थिती मजबूत असल्यानं लाडकी बहीणसह कोणतीही योजना बंद करण्यात येणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली। पिंपरी चिंचवड शहरातल्या विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण त्यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी नावनोंदणी केलेल्या आणि सध्या विविध आस्थापनांमध्ये इंटर्नशिप करत असलेल्या 46,000 विद्यार्थ्यांना विद्यावेतनाचा पहिला हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे। कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली। महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मिळणारं आरोग्य कवच आता प्रतिकुटुंब प्रतिवर्ष 1.5 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढलं आहे असं केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं। त्यांच्या अध्यक्षतेखाली आयुष्यमान संवाद हा आयुष्यमान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीचा कार्यक्रम नुकताच बुलढाण्यात झाला त्यावेळी ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाचा द्वैमासिक आढावा आज जाहीर झाला. व्याजदरात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय बँकेनं सलग 10व्या आढाव्यात घेतला आहे. त्यामुळे रेपो दर 6.5% स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी दर 6.25% आणि मार्जिनल डिपॉझिट फॅसिलिटी दर 7.5% कायम आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक गेल्या सोमवारपासून मुंबईत झाली, त्यानंतर हा आढावा जाहीर करण्यात आला आहे. यावेळच्या चलनविषयक धोरणात चलन फुगवट्याबाबत सध्या तटस्थ भूमिका स्वीकारण्याचा निर्णयही पतधोरण समितीनं घेतला. किरकोळ चलन फुगवट्याचा दर 4% रोखण्याच्या दृष्टीनं आणि विकासाला पाठबळ देण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेतल्याचं समितीनं म्हटलं आहे. यंदाचा रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार डेव्हिड बेकर, जॉन जम्पर आणि डेमिस हसाबिस या तिघांना प्रथिनांची रचना आणि आरेखन यातल्या संशोधनासाठी जाहीर झाला आहे. अमेरिकेत सिएटलमधल्या वॉशिंग्टन विद्यापीठात कार्यरत बेकर पुरस्काराची निम्मी रक्कम यांना देण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता विकासात प्रथिनांच्या गुंतागुंतीच्या रचना उकलणारं संशोधन करणारे जम्पर आणि हसाबिस यांना उर्वरित रक्कम विभागून देण्यात येणार असल्याचं रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसनं जाहीर केलं. हे दोन्ही वैज्ञानिक लंडनच्या गुगल डीप माइंड प्रयोगशाळेत काम करतात. सरळ सेवा भरती सन 2019 अंतर्गत अतिरिक्त यादीतल्या एकूण 1058 उमेदवारांना एसटीच्या सेवेत चालक आणि वाहक या पदांवर सामावून घेतलं जाणार आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी ही माहिती दिली. या भरतीमध्ये निवड झालेल्यांपैकी गैरहजर अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या ऐवजी त्याच भरतीमधल्या प्रतीक्षा यादीवरच्या सुमारे 337 उमेदवारांना नेमणूक देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. येत्या विधानसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीनं आपल्या 10 उमेदवारांची यादी आज जाहीर केली. यात मलकापूर, बाळापूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर मध्य, गंगापूर, कल्याण पश्चिम, हडपसर, माण, शिरोळ आणि सांगली या जागांसाठी पक्षानं उमेदवारांची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसनं तयार केलेल्या चित्ररथाचं उद्घाटन आज मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. राज्यातल्या महायुती सरकारनं गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पाठवले. राज्यातली 7.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 5 लाख रोजगार गुजरातनं पळवले असा आरोप पटोले यांनी यावेळी केला. नाशिक इथं वनखात्यानं मसरूळ शिवारात बांधलेल्या वन्यप्राणी उपचार केंद्राचं लोकार्पण आज नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केलं. या केंद्रामध्ये प्रशासकीय इमारत, वन्य प्राण्यांसाठी शस्त्रक्रिया कक्ष, पक्षी आणि प्राणी ठेवण्यासाठी पिंजरे अशी कामी झाली आहेत. सोलापूर बाजार समितीत सोमवारी 325 तर 334 गाड्या कांदा आवक नोंदवण्यात आली. यावेळी जुन्या कांद्याला प्रतिक्विंटल 3000 ते 5000 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे, तर नवीन कांद्याला सोलापूर बाजार समितीत सोमवारी 2000 ते 4000 भाव होता. महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतला आज भारताचा सामना श्रीलंकेबरोबर होत आहे. दुबईत संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत होत आहे. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या एका षटकात बिनबाद 15 धावा झाल्या होत्या. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 7600 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. पोषण आहाराअंतर्गत 45 तांदळाच्या पुरवठ्याला केंद्र सरकारची मंजुरी. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात सलग 10व्यांदा रेपो दर 6.5% कायम आणि यंदाचा रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार डेव्हिड बेकर, जॉन जम्पर आणि डेमिस हसाबिस यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. Thank you.